श्रोते हो, आता आपण ऐकूयात ओपन प्लॅटफॉर्म हा कार्यक्रम.
नमस्कार, माझं नाव रोहित भारतीय, मी कोल्हापूरमध्ये राहतो. आज मी गाण्यांचं सादरीकरण करणार आहे.
आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कानल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला, डोळ्यात तूच साजनी सुखाचा स्पर्श तू नवा, तुझ्या विना उरे नार्थ जीवना, उजळे तुझ्या हसुने कणकण, अनचंद्र हे हातीचे काकण. शहरातली गाडी बघा धूमच गाण गाती, भावनानी भावनांशी तोडली कानाती, ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागराती, सरज राजाची गजोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कस सांगू राणी मला गाव सुटना. आधा तेरा इश्क आधा मेरा, ऐसे हो पूरा चंद्रमा, हो तारा तेरा एक तारा मेरा, बाकी अंधेरा आसमा. न तेरे संग लागे बांधे जो पीपल पे धागे, ये सुर में के धारे बहते हैं नजरे बचा के, बदरंग में सतरंगा है ये इश्क रे, जोगी में और गंगा है इश्क रे, बदरंग में सतरंगा है ये इश्क रे, जोगी में और गंगा है इश्क रे.
ओपन प्लॅटफॉर्म हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. आता वळूयात पुढील कार्यक्रमाकडे.